सर्वेभ्यः मम नमस्काराः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य कालिदासस्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे प्रथमं श्लोकं स्वीकुर्मः। रघुवंशस्य प्रारम्भे कालिदासः भगवतः शङ्करस्य तथा मातुः पार्वत्याः नमस्कारं करोति। मङ्गलाचरणं त्रिविधात्मकं भवति, नमस्कारात्मकम्, आशीर्वादात्मकं, वस्तुनिर्देशात्मकम्। अत्र नमस्कारात्मकं मङ्गलाचरणं कृतवान् अस्ति कालिदासः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ। पदशः अर्थं पश्यामः। वागर्थाविव, वाक्च अर्थश्च वागर्थौ, वागर्थौ इव वागर्थाविव। सम्पृक्तौ, सम्पृक्तौ इत्युक्ते नित्यसम्बद्धौ, तल्लीनौ इति। नित्यः शब्दार्थसम्बन्धः इति मीमांसकाः वदन्ति। वाक् श्रूयते, अर्थश्च अवगम्यते। वाक् शरीरम् अस्ति चेत् अर्थः आत्मा इव। अत्र एकं त्यक्त्वा अन्यस्य अस्तित्वमेव न भवति। वागर्थ इत्युक्ते शब्दार्थ। प्रतिपत्तये इत्युक्ते सम्यक् ज्ञानसिद्ध्यर्थम्। जगतः इत्युक्ते लोकस्य, पितरौ माता च पिता च पितरौ, पार्वतीपरमेश्वरौ पार्वती च परमेश्वरश्च, वन्दे नमस्करोमि इति। अत्र कालिदासः वदति अहं वन्दे, कौ वन्दे, पार्वतीपरमेश्वरौ, अहं वन्दे। तौ कौ, तौ जगतः पितरौ, जगतः पितरौ पार्वतीपरमेश्वरौ, अहं वन्दे। कीदृशौ तौ, वागर्थाविव सम्पृक्तौ, वागर्थाविव सम्पृक्तौ जगतः पितरौ पार्वतीपरमेश्वरौ, अहं वन्दे। किमर्थं वन्दे, वागर्थप्रतिपत्तये वन्दे, वागर्थाविव सम्पृक्तौ जगतः पितरौ पार्वतीपरमेश्वरौ, वागर्थप्रतिपत्तये अहं वन्दे। ಈ ಶ್ಲೋಕದ ಅರ್ಥವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ವಾಗರ್ಥಾವಿವ ಅಂದರೆ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳ ಹಾಗೆ ಸಂಪೃಕ್ತವು, ಕೂಡಿಕೊಂಡಿರುವವರಾದ, ತಲ್ಲೀನರಾದ, ಜಗತಃ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಪಿತರೌ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಾದ, ಪಾರ್ವತೀಪರಮೇಶ್ವರವು ಪಾರ್ವತೀಪರಮೇಶ್ವರರನ್ನು, ವಾಗರ್ಥ ಪ್ರತಿಪತ್ತಯೇ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳ ಜ್ಞಾನಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಹಂ ನಾನು ಒಂದೇ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತೇನೆ. ತಾತ್ಪರ್ಯ ಹೀಗಿದೆ, ಶಬ್ದಾರ್ಥಗಳ ಹಾಗೆ ನಿತ್ಯವಾಗಿ ಸೇರಿಕೊಂಡಿರುವವರು, ಲೋಕಕ್ಕೆಲ್ಲ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಆಗಿ ಇರುವಂತಹ ಪಾರ್ವತೀ ಪರಮೇಶ್ವರರನ್ನು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳ ಜ್ಞಾನವು ನನಗೆ ಉಂಟಾಗುವುದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತೇನೆ. ಲೆಟ್ ಮೀ tell the gist of this shloka in English now. For the right understanding of words and their meanings, I salute Parvati and Parameshwara, who are the parents of this universe, who are perpetually, means always, united like words and their meanings. ಪುನಃ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಮಮ ನಮಸ್ಕಾರಃ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭದಿನಂ.